नमस्कार. जीएस महानगर बँकेच्या इलेक्शनबद्दल अतिशय महत्वाची सूचना आहे, कृपया लक्ष द्यावे. ह्या इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या 4 सेपरेट मतपत्रिका असणार आहेत. या सर्व मतपत्रिकांवरील आपल्याला फक्त कपबशीच्याच सर्व चिन्हांवर शिक्के मारायचे आहेत, इतर कोणत्याही चिन्हावर शिक्का मारू नये. अशा प्रकारे आपणास विनंती आहे की श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके यांच्या नेतृत्वाखालील सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात असू द्या चिन्ह, कपबशी कपबशी कपबशी.